परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। श्रीराम ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या या सायंकाळच्या सत्रात मंडळातर्फे डॉक्टर मृदुला पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल। प्रार्थना सादर करत आहे सद्भक्त नील धर्माधिकारी।
प्रशांतवदना समाहित मनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः। गुरो स्मरण पंकजा भ्रमरलीनतायन मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा। प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहं कृतिपरान्मुखो भवति एकनाथोपरः। सुबोधरस जाह्नवी नयति अस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा। न संश्रुतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियतिनिर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्म सुतम सदा आत्मद्रुप्तम सदा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्री राम। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांची जन्मशताब्दी आणि त्यामध्ये हा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा हा खरोखरच एक दुग्धसरकरा योग आहे। अगदी पहिल्या दिवसापासूनच आपण सर्वजण पवित्र अशा भक्तिरसमय वातावरणात न्हाऊन निघत आहोत। खरोखरच आपल्या आयुष्यातला हा एक संस्मरणीय पर्वकाळ ठरतो आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने आपण स्वामीजींच्या लीलाचरित्रातले विविध पैलू उलगडून पाहत आहोत आणि त्या योगे त्यांच्या चिरपावन अशा स्मृतीमध्ये पुन्हा पुन्हा डूब देत आहोत। आजही आपण अशाच एका महत्वाच्या पैलूबद्दल चिंतन करणार आहोत आणि तो आहे स्वामी माधवनाथ आणि युवा साधक। शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आपल्या या साधक समूहावरून जर नजर फिरवली तर काय जाणवतं? किती वेगवेगळ्या वयाचे, रूपाचे, प्रकृतीचे असे आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत। आपली बाहेरच्या समाजातली परिस्थिती वेगळी आहे, आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, एवढी भिन्न आहे की एरवी एवढ्या मोठ्या विश्वामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्यामध्ये ऋणानुबंध निर्माण होण्याची काय बरं शक्यता होती। परंतु अशा या विविधरंगी साधक विश्वामध्ये एकच धागा, एकच सूत्र समान आहे, ते म्हणजे स्वामी माधवनाथांविषयीचं प्रेम। प्रत्येक जण त्यांना पाहायला, त्यांच्याविषयी ऐकायला, त्यांचं स्वरूप समजून घ्यायला किती बरं उत्सुक आहे। सर्वांगाचं कान करून आपण एकनेक शब्द त्यांच्याविषयीचा अंतःकरणात जपून ठेवतो आहोत। मला असं वाटतं की या श्रोतृ समुदायातलं प्रत्येक जण भाग्यवान आहे, कारण कधी ना कधीतरी प्रत्येकालाच स्वामीजींच्या दैवी प्रेमाचा संस्पर्श लाभलेला आहे। पूर्वीच्या पिढीला त्यांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला आणि आता नवीन पिढीला त्यांच्या प्रातिव सहवासात तोच आनंद पुन्हा पुन्हा मिळत आहे। नाथसंप्रदायाची जी साधना स्वामीजींनी कृपाळूपणे आपल्यापर्यंत पोहोचवली, ती साधना करताना जे सुखाचे क्षण आपण उपभोगत आहोत, तो देखील स्वामीजींचा सहवास आहे। पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या रूपानेही आपल्याला स्वामीजींचा प्रत्यक्ष सहवास पुन्हा एक वार मिळतो आहे, हे आपलं परमभाग्य। अशा आपल्या प्राणप्रिय स्वामीजींच्या चरित्रात डोकावलं तर काय जाणवतं? स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत प्रेम होते। त्यांच्या अंतरी लाभाविण प्रीतीचा एक सुंदरसा निर्मळ झरा झुळझुळ वाहत असे। त्याच्या सान्निध्यात नुसतं शांतपणे येऊन बसलं तरी त्या झऱ्याचं मनोहारी दर्शन प्रत्येकाला होत असे। तू माऊलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा। असा प्रेमाचा कल्लोळ म्हणजे आपले स्वामीजी। आश्चर्य म्हणजे त्यांच्या या निर्व्याज प्रेमाला कसलंच बंधन नव्हतं, न वयाचं, न जातीचं, ना स्त्री पुरुष भेदाचं। त्या प्रेमगंगेच्या प्रवाहात प्रत्येक जीव चिंब न्हाऊन निघत असे। असं जरी असलं तरी त्यांच्या लीलाचरित्रातल्या प्रत्येक टप्प्यावर या प्रेमोगाने प्रकर्षाने कुणाला नाव घातलं असेल तर ते युवा पिढीला। युवा पिढीमध्ये त्यांचा जीव जणू गुंतला होता, कारण साऱ्या संतांनी पाहिलेलं आनंद वनभवनाचं स्वप्न त्यांना या युवा पिढीच्या नजरेत तळताना दिसत होतं। आणि आश्चर्य म्हणजे खरोखरच त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात युवा साधक साधिका यायला लागले। एवढंच नव्हे तर युवा साधकांची उपस्थिती हे स्वामी माधवनाथांच्या कार्याचं एक आगळं वेगळं वैभव बनून गेलं। त्यांच्या चरित्रातला एक छोटा प्रसंग सांगते. श्रीमती अंबुताई गद्रे यांच्या मातृस्तुती ग्रंथालयामध्ये स्वामीजींची दर सोमवारी दासबोधाची प्रवचन होत असत. श्रोत्यांची संख्या जसजशी वाढायला लागली तशी ती वास्तू पुरेनाशी झाली आणि ते प्रवचन सत्यसाई निलयमध्ये हलवायला लागलं. त्यावेळी मातृस्तुतीमध्ये समारोपाचं प्रवचन करताना स्वामीजी म्हणाले, मला वाटतं प्रत्येक संत काही विशेष कार्य करण्यासाठी जन्म घेतो. श्री गोंदालेकर महाराज आले ते रामनामाचा प्रसार करण्यासाठी, तर कामिनी कांचन यापासून अलिप्त कसं राहावं हे शिकवण्यासाठी भगवान रामकृष्णांचा अवतार झाला. अलीकडच्या काळात सोहमबोधाची साधना रुजवण्यासाठी सद्गुरू स्वामी स्वरूपानंद येऊन गेले. ही मंडळी आपापल्या कार्यासाठी सारं आयुष्य वेचतात आणि शेवटी आपल्या स्वरूपामध्ये अंतर्धान पावतात. आता असं दिसतं की या महापुरुषांच्या चरित्र समाप्तीनंतर 100 मंडळी सोडली तर बाकी 95% मंडळी पूर्वीसारखंच सामान्य जीवन जगायला लागतात. त्यांच्या जीवनातून परमार्थ लुप्त होऊन जातो. म्हणून मला असं वाटतं की एक संत विभूती निर्माण होऊन समाजाला त्याचा फारसा उपयोग नाही. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या अवतीभोवती किमान 10-15 तरी चांगली मंडळी तयार व्हायला हवी आणि ती मंडळी तरुण असावी. म्हणजे परमार्थाचं हे शुद्ध कार्य एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत अखंडपणे जात राहील. थोडं थांबून त्यांच्यासमोर बसलेल्या मुलामुलींकडे कौतुकाने पाहते म्हणाले, सद्गुरूंच्या कृपेनी माझ्यासमोर ही 20-25 मुलं एकत्र आली आहेत. त्यांना उत्साहाने श्रवण करताना साधना करताना पाहिलं की वाटतं माझं हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. खरोखरच स्वामी माधवनाथांची दृष्टी भविष्यकाळाचा वेध घेणारी होती. 80-81 मधले त्यांचे हे उद्गार शब्दात आलेले आज आपण पाहत आहोत. स्वामी माधवनाथ आणि युवा साधक यांच्यामध्ये असे काय बरं ऋणानुबंध होते? त्यांनी युवकांमध्ये असं काय बरं पाहिलं की त्यामुळे त्यांनी आपली सारी शक्ती या युवा त्यांनी आपली सारी ऊर्जा या युवा शक्तीला घडवण्यासाठी खर्ची केली? आपल्या मनात उमटलेल्या या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला सद्भक्त विनय क्षीरसागर याच्या चिंतनातून मिळेल. विनयदादा मेकॅनिकल इंजिनियर असून तो थर्मॅक्सच्या कंपनीमध्ये काम करतो.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सुमारे 38 वर्षांपूर्वीचा प्रसंग. 31 डिसेंबर 1979 स्वामीजींकडे येणाऱ्या तरुण साधकांनी नुकत्याच स्थापन केलेल्या युवा केंद्राचा पहिला वर्धापन दिन उत्सव. बागेश्वर निवासजवळ राहणाऱ्या सद्भक्त विजयराव खांडेकरांच्या घरी हा उत्सव संपन्न होत होता. जणू स्वामीजींच्या पारमार्थिक कार्य इतिहासातलं एक सुवर्णपान लिहिलं जात होतं. त्यांच्या घरातल्या खोलीमध्ये साधीच पण नेमकी अशी सजावट केलेली होती. तरुण तरुणी असे तिथं उत्साहाने जमलेले होते आणि स्वामीजींनी त्या ठिकाणी प्रवेश केला. गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळलेला आणि आपल्या नजरेतून सर्वांवर प्रेमाचा पाझर करणारे स्वामीजी आले आणि आसनस्थ झाले. कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वामी मकरंदनाथ म्हणजे त्यावेळेसचे श्री मकरंद वझे यांचं त्या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक झालं. युवा केंद्राचा उद्देश, त्यामागची भूमिका आणि स्वामीजींच्या ठिकाणी स्वामीजींच्या कार्याच्या ठिकाणी आवश्यक असणारी निष्ठा या विषयावर अतिशय ओजस्वी असं त्यांचं प्रास्ताविक झालं. त्यानंतर केंद्रात येणाऱ्या अन्य काही युवा साधक साधिकांची मनोगत झाली. या सर्व भाषणांमुळे मनोगतांमुळे कार्यक्रमामध्ये भावाची पातळी उंच झाली आणि सरतेशेवटी स्वामीजींनी आशीर्वचन द्यायला सुरुवात केली. स्वामीजी म्हणाले, सगळा भाव या ठिकाणी एकवटलेला आहे. तरुण हे स्वाभाविकच भाविक असतात पण त्यांच्या भावाला वळण देणारा कोणीतरी लागतं. योग्य व्यक्ती जर एकत्र आल्या तर ज्ञानेश्वरादी संतांनी जे कार्य केलं ते कार्य घडणं अशक्य नाही. ही तरुण मुलं इथं जमलेली आहेत. माझ्याकडे जे आहे ते घ्यायला तरुण मंडळी पाठव असं रामकृष्ण कालीमातेच्या चरणी हंबरडा फोडून म्हणत असत. पण मी मात्र या बाबतीत भाग्यवान आहे. स्वामीजी म्हणाले की ही तरुण मुलं ही नुसते श्रोते नाहीत तर हे उत्तम साधक आहेत. आजचं मकरंदचं भाषण पाहना. प्रसंगी हे वक्त्याचे वक्ते आहेत. ही मुलं गीता, ज्ञानेश्वरी, अगदी उपनिषदांचा देखील सखोल अभ्यास करतील. सद्गुरु कृपेनी पूर्ण होऊन, सद्गुरु कृपेनी पावन होऊन ही पुढे केंद्र चालवतील, जगाला सत्य परमार्थ सांगतील. गगनामध्ये हे नवीन नवीन तारे उदयत आहेत, सर्वांना त्यांच्याकडे बघून आनंद होतो. तुम्ही उत्तम गुणांनी मंडित होऊन हे कार्य पुढे सुरू ठेवावं. तुमच्यातूनच ज्ञानोबा, तुकोबा, समर्थांसारखी मंडळी निर्माण होतील. असं म्हणून सर्वांकडे हर्षभरित नजरेने पाहत स्वामीजींनी सर्वांना आशीर्वाद दिले. 1979 साली घडलेला हा प्रसंग, त्यावेळी स्वामीजींनी जे उद्गार काढले, आज आपण अतिशय दिमागदार पद्धतीने चाललेलं हे जर कार्य पाहिलं तर ते किती यथार्थ होते, किती सार्थ होते याची जाणीव येते आपल्याला होते. स्वामीजींच्या दृष्टेपणाची आपल्याला कल्पना येते. आपलं हे कार्य अशाच पद्धतीने पुढे कसं चालू राहील आणि हे युवक हे कार्य कसं करतील हे स्वामीजींनी आधीच पाहून ठेवलेलं होतं आणि म्हणून आपल्या कार्याकरता त्यांनी युवकांची योजना केली. स्वामीजींकडे जेव्हा परमार्थ क्षेत्रातली मान्यवर व्यक्ती येत असत तेव्हा इथला तरुण श्रोतृवर्ग पाहून त्यांना मोठं आश्चर्य वाटत असे आणि त्याला कारण देखील तसंच होतं. कारण त्या काळी आजूबाजूला जो परमार्थ चालत असे किंवा आज देखील आपण आजूबाजूला जो परमार्थ चाललेला पाहतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण साधक परमार्थामध्ये असणं हे दृश्यच आगळं वेगळं होतं. पण स्वामीजींच्या ठिकाणी हे घडलं, स्वामीजींनी हे लीलया घडवलं. स्वामीजींचं या बाबतीतली त्यांची दृष्टी आणि त्यांचे विचार हे अतिशय सुस्पष्ट होते. स्वामीजी म्हणत असत की तरुण साधक हेच घडवण्यासाठी योग्य आहेत. ते असं म्हणत असत की परमार्थ हा तरुण वयात करण्याचा प्रांत आहे. आपण जर अगदी इतिहास पाहिला, इतिहासामध्ये जे थोर सत्पुरुष होऊन गेले, अगदी उपनिषद काळापासून जर आपण पाहिलं तर त्या सर्व संतांनी, सत्पुरुषांनी आपल्या तरुण वयात साधना केली होती असं दिसतं. साधना जर कट्टानी करायची असेल, तीन तीन तासाच्या जर ध्यानाच्या, नामाच्या बैठकी करायच्या असतील तर शरीर तंदुरुस्त हवं आणि तरुणपणी हे सहज साधू शकता असं स्वामीजी सांगत असत. स्वामीजींनी स्वतः देखील त्यांच्या परमार्थाची सुरुवात ही त्यांच्या तरुण वयात केलेली होती. तसंच स्वामीजींनी त्या काळामध्ये रामकृष्णांच्या चरित्राचा जवळून अभ्यास केलेला होता. विवेकानंद, ब्रह्मानंद, रामकृष्णानंद या युवकांनी रामकृष्णांचं कार्य जे सर्वदूर पोहोचवलेलं होतं ते स्वामीजींनी वाचलेलं होतं. तसंच स्वामीजी म्हणायचे की तरुणांकडे नैसर्गिकतः काही उत्तम गुण असतात की जे परमार्थासाठी अतिशय अनुकूल असतात. उदाहरणार्थ तरुणांकडे झोकून देण्याची एक वृत्ती असते, त्यांच्या अंगामध्ये एक जोश असतो, आपल्या जीवनावर प्रयोग करण्याची अशी त्यांची तयारी असते, त्यांचा तर्क चांगला असतो पण त्यांच्या ठिकाणी तर्कटपणा नसतो. सुखदुःखांचा जीवनामध्ये तितकासा अनुभव न आल्यामुळे अनुभवाच्या अंगाने जीवनाची पाटी तशी कोरी असते की ज्याच्यावर परमार्थाची मुळाक्षर सहज उमटू शकतील. अशा पद्धतीने हे सर्व गुण असल्यामुळे कार्यासाठी स्वामीजींना तरुण आणि युवा साधक हवे होते. या बाबतीतलं त्यांचं हे परिपूर्ण चिंतन खूप आधीच झालेलं होतं. म्हणजे केव्हा 1958 साली त्यांनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली तेव्हाच त्यांच्या ठिकाणी हे चिंतन झालेलं होतं. पण त्यांच्याकडे तरुण सुशिक्षित साधक यायला जवळपास 1976-77 साल उजाडावं लागलं. तोपर्यंत जणू 18-19 वर्ष स्वामीजी अतिशय निरपेक्षपणे हे वाङ्मयीन तप करत राहिले. पण 76-77 ला जसे त्यांच्याकडे तरुण सुशिक्षित साधक यायला लागले तसं त्यांनी आपलं लक्ष या तरुण साधकांवर केंद्रित करायला सुरुवात केली, त्यांना घडवायला सुरुवात केली. स्वामीजींनी या तरुण साधकांवर साधकांच्या अंतःकरणाला हात घालायला सुरुवात केली. प्रवचन, सत्संग आणि अगदी सहज बोलण्यातून देखील या साधकांच्या अंतःकरणामध्ये परमार्थाची आवड स्वामीजींनी निर्माण केली. इंग्रजीमध्ये जसं म्हणतात की लीड बाय एक्झाम्पल, तसं स्वामीजींनी आपलं स्वतःचं जीवन या तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवलं. स्वामीजींना आवडतं म्हणून नाम घ्यायचं, स्वामीजींना आवडतं म्हणून ध्यानाला बसायचं, अशा पद्धतीने या युवकांच्या जीवनामध्ये आचरणाला सुरुवात झाली. आणि स्वामीजींनी अशा पद्धतीने या साधक साधिकांवर परमार्थाचे संस्कार केले. स्वामीजींच्या कार्यावर समर्थांचा देखील समर्थांच्या विचारसरणीचा देखील प्रभाव होता. आपल्याकडे येणारे साधक हे निस्पृह आणि साधनाधिष्ठित परमार्थ करणारे असावेत असा स्वामीजींचा कटाक्ष होता. त्या पद्धतीने स्वामीजींनी आपल्याकडे येणाऱ्या या तरुण साधक साधिकांना लौकिक जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तसंच कट्टाने साधना करण्याची प्रेरणा दिली आणि अशा पद्धतीने हे तरुण साधक स्वामीजींकडे यायला लागले. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये परमार्थ हा रिटायरमेंट नंतर करण्याचा असा विषय समजला जातो. अशा या समाजामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण साधक साधिकांना परमार्थाला लावणं ही काही सामान्य घटना नाही. याला कारण म्हणजे तरुणांच्या निष्ठा आपल्याला माहिती आहे की बदलणाऱ्या असतात. त्यांना अनेक भौतिक आकर्षण असतात. समाजाकडून येणारा मित्रमंडळींकडून येणारा एक दबाव असतो. अशाही परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साधक साधिकांना परमार्थाकडे आकृष्ट करणं हा चमत्कार स्वामीजींच्या ठिकाणी घडला. एका बाजूनी हा चमत्कार घडत होता, स्वामीजी युवकांमध्ये प्रबोधन करत होते, पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर हे युवक साधक साधिका हे देखील स्वामीजींच्या चरणांशी येत राहिले, आले आणि येतच राहिले. जणू एखाद्या लोहचुंबकाकडे एखाद्या लोखंडाने आकर्षित व्हावं तसं हे आकर्षण घडलं. का बरं हे साधक स्वामीजींच्या ठिकाणी आकृष्ट झाले असा नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा जर विचार करायचा झाला आणि त्याच्यावर जर चिंतन करायचं झालं तर काही प्रमुख गोष्टी आढळतात. या तरुण साधक साधिका ज्या आल्या त्यांना स्वामीजींकडून निरपेक्ष निर्व्याज असं प्रेम लाभलं. असं प्रेम की जे आपले आई वडीलही आपल्यावर करणार नाही. तसंच स्वामीजींचा दैवी असा सहवास या साधकांना दीर्घकाळ लाभला. जे आजूबाजूला आपण जो परमार्थ चालतो त्याच्यामध्ये अभावाने आढळतं. स्वामीजींचं जीवन या तरुणांपुढे आदर्श म्हणून होतं. तसंच स्वामीजींच्या ठिकाणी सर्व समावेशकता होती. इथे जात पात पंथ याला कुठलाही थारा नव्हता. येणाऱ्या प्रत्येक साधकाला प्रेम आणि आपुलकी मिळत होती. स्वामीजींनी जो परमार्थ सांगितला तो अतिशय शुद्ध आणि प्रॅक्टिकल होता, जो आपल्या जीवनाशी निगडीत होता, जीवन उन्नत करणारा होता. आणि स्वामीजींनी तो अतिशय सोप्या भाषेत सांगितल्यामुळे आपल्यालाही हे जमू शकेल हा आत्मविश्वास या तरुणांच्या ठिकाणी निर्माण झाला आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतो आहे हे या साधक साधिकांना जाणवायला लागलं आणि म्हणून मोठ्या ओढीनी हे सर्वजण स्वामीजींच्या चरणांशी आले. स्वामीजींच्या ठिकाणी हे घडलं, त्यांनी ते लीलया घडवलं आणि स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर देखील हे घडतं आहे. स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी देखील हीच किमया घडते आहे. स्वामीजींनी देह ठेवल्यावर त्यांनी समर्थपणे या कार्याची धुरा सांभाळलेली आहे. माझ्यासारखे जे तरुण स्वामीजींनी देह ठेवल्यावर केंद्रात यायला लागले ते याच सर्व गोष्टींमुळे स्वामी मकरंदनाथांच्या चरणांशी दृढ झाले आहेत असं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. आपण जर या उपस्थित समूहावर नजर फिरवली तर आपल्या असं लक्षात येईल की यातले बहुसंख्य साधक हे तरुण आहेत किंवा असे आहेत ज्यांनी आपल्या तरुणपणामध्ये परमार्थाला सुरुवात केलेली आहे. खरोखर हे आपल्या केंद्राचं एक ठळक वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. स्वामीजींच्या ठिकाणी 40 वर्षापूर्वी स्वामीजींकडे आलेले युवक श्री मकरंद वझे आज आपले सर्वांचे लाडके स्वामी मकरंदनाथ आहेत आणि स्वामीजींचे सांप्रदायिक उत्तराधिकारी आहेत. त्यांच्यावर स्वामीजींची आणि सर्व संप्रदायाची कृपा आहे याची ग्वाही म्हणजे आपलं हे शुद्ध स्वरूपात अतिशय दिमाखात चाललेलं कार्य आहे. तसंच हा साजरा होणारा पारायण महोत्सव आहे. मला असं वाटतं की या मंगलप्रसंगी स्वामीजींकडे एकच मागणं आपण मागावं की यापुढे देखील अशाच पद्धतीने या स्वामीजींच्या कार्यामध्ये सेवेची आणि साधनेची संधी आपल्याला वारंवार मिळत राहो आणि स्वामी मकरंदनाथांच्या चरणी आपल्याला दृढ राहता यावं हीच प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो.
एक सद्गुरु या नात्याने केवळ साधनेचं मार्गदर्शन करून स्वामीजी थांबत नसत तर युवा साधक साधिकांच्या संपूर्ण जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी ते झटत असत. आपल्या मुलामुलींना विकल्पाची बाधा लागू नये म्हणून त्यांना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असत. स्वामीजींच्या या अपरिमित कष्टांना आलेलं एक सुमधूर फळ म्हणजे युवा साधकांचं संघटन. भगवान गोपालकृष्णांनी आपल्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी पांडवांना हेरलं आणि ते त्यांना सतत साथ देत राहिले. स्वामीजींनी देखील भविष्य काळातील आपल्या या कार्यासाठी युवा साधकांची मनोमन निवड केली. युवा साधकांच्या संघटनाला ते हार्दिक पाठिंबा देऊ लागले आणि या संघटनातून साकारलं युवा केंद्र. युवा केंद्र हा स्वामी माधवनाथांच्या जीवनचरित्रात लिहिला गेलेला एक महत्वाचा अध्याय ठरला आणि या अध्यायाचं पहिलं पान लिहिलं होतं सद्भक्त मकरंद वझे या तेजस्वी तरुणाने. स्वामीजींच्या मनात उठलेल्या प्रत्येक आकांक्षेचा पडसाद जणू मकरंदच्या मनात आपोआपच उमटत असे. मकरंदच्या उत्स्फूर्त चिंतनातून आकारलेल्या या युवा केंद्राच्या उपक्रमाला स्वामीजींनी आनंदाने संमती दिली. मकरंदवर जीवापाड प्रेम करणारे, त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणारे अनेक गुरुबंधू मोठ्या भाग्याने त्याच्याभोवती जमले आणि त्या सर्वांची सुयोग्य साथ मिळाली. युवा केंद्राचं रोपटं हळूहळू वाढायला लागलं. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या कार्याची मुहूर्तमेळ ठरलेल्या या युवा केंद्राच्या उपक्रमात अगदी पूर्वीपासून सहभागी असलेले एक साधक म्हणजे सद्भक्त शशांक पुरंदरे, त्यांचं मनोगत आता आपल्याला सहजच त्या सुवर्णमयी भूतकाळात घेऊन जाईल. सद्भक्त शशांक दादा हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जेथे आठवती स्वामींचे ते पाय, उत्तम ते ठाय रम्य स्थळ, घर अथवा रान लोकांत एकांत समाधान चित्त तेथे घडी. तुकोबारायांचा हा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात की ज्या ठिकाणी माझ्या सद्गुरूंचं स्मरण होईल ते स्थळ पावनच, ती वेळ पावनच. आपण आता बघतो की हा सगळा जो लोकसमूह आहे इथे ज्ञानेश्वरीचं पठण होत आहे, किती पवित्र वातावरण घडलेलं आहे, झालेलं आहे. ठीक आहे. आणि या ज्ञानेश्वरीमय वातावरणात ज्ञानेश्वरीमय जीवन जगलेले स्वामी माधवनाथ यांचा आठव हा किती समाधान, किती शांती, किती तृप्तता देणारा असा आहे. स्वामी म्हणजे मूर्तिमंत समाधान, मूर्तिमंत प्रेम. मला त्यांचं जे प्रथम दर्शन घडलं ते जून 1979 माझ्या घराच्या जवळ अरण्येश्वर मंदिरात त्यांचं प्रवचन होतं त्या ठिकाणी. स्वामीजींचं प्रवचन हे काही वेगळा असा प्रकार होता. ते नेहमीच्या प्रवचनकारांसारखे प्रवचनकार कीर्तनकार नव्हते. इतकं सहज भगवत प्रेमाने भरलं असं ते प्रवचन होतं. त्यावेळेस मला आठवतंय आपले सुनील तावरे म्हणजे आता सगळ्यांचे डॉक्टर सुनील दादा हे पण माझ्याबरोबर होते. ते माझे जीवलग मित्र. आम्ही दोघेही एकदमच त्या प्रवचनाला तिथे आलेलो होतो आणि याला कारण होते आमचे त्यावेळेस ते गरवारे कॉलेजमधील सर मिलिंद वाटवे. स्वामीजींचं जे बाह्य रूप होतं इतकं आपल्यातले वाटायचे की माझ्या मनातल्या सगळ्या त्या बुवा महाराज यांच्या कल्पना उडून गेल्या. काहीही विचित्र वेशभूषा नाही, केशभूषा नाही, साधा पांढरा शुभ्र जब्बा, पांढरा शुभ्र धोतर आणि कायम प्रसन्न असे स्वामीजी असायचे. अतिशय लोभस असे व्यक्तिमत्व की यांना पुन्हा पुन्हा पाहत राहावं, भेटत राहावं, त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं स्वामीजी. आणि हो, त्यांच्याबरोबर असलेल्या मातोश्री सरलाताई त्यांचंही दर्शन तेवढंच सुखावह, आनंददायी असं. आणि मग हळूहळू भागेश्वर निवासात ब्युटी क्लास स्टोअरमध्ये असं जाणं सुरू झालं. मग युवा केंद्राची ओळख झाली. अर्थातच युवा केंद्रात मी, पंकज करवंदे, मिलिंद लिमये आणि सुनील तावरे आम्ही एकदमच जायला लागलो. हे युवा केंद्र दर रविवारी असायचं. तुळशीबागेमध्ये सुषमाताई वाटव्यांचा दवाखाना होता, तिथे हे युवा केंद्र भरायचं. दोन तीन खोले असतील. आम्ही एका खोलीत बसायचो. एका कोपऱ्यात बाजूला एका खुर्चीवर स्वामीजींची तसबीर ठेवलेली, त्याच्यापुढे उदबत्ती लावलेली, सतरंजीवर खाली आम्ही सगळे मंडळी बसायचो. गोलाकार पद्धतीने असे बसलेलं असायचो आणि मग प्रार्थनेने सुरुवात व्हायची. केवलम करुणाकारम ही प्रार्थना व्हायची. स्वामी माधवनाथांची आपल्याला जी परिचित आहे ती प्रार्थना व्हायची. त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामीजींच्या ग्रंथातील एका प्रवचनाचं वाचन व्हायचं आणि त्याच्यानंतर मग तिथे असलेली जी मंडळी त्यावेळेस कोण कोण येत होते आपल्याला आश्चर्य वाटेल तर अर्थातच मकरंद वझे, आपले राजीव किंवा नाना भवाळकर, नंतर विजय कुलकर्णी आणि आणखीन दोन नावं मला आठवत आहेत, सुगंध देसाई पण असायचे, गणेश भाटे पण असायचे, अजित पण असायचे, अजित भवाळकर पण असायचे. आणि ही जी मंडळी होती ही आलटून पालटून तिथे जाजबजावर प्रवचन करायची. अर्थात माझ्या लक्षात आलं की हे जे समास निवडलेले होते जाजबोधातले ते स्वामीजींनी निवडून गेलेले होते आणि ही जी मंडळी आलटून पालटून त्याच्यावर प्रवचन करायची त्यांचा भाव असा होता की आपण काही फार मोठे वक्ते नाहीत पण अभ्यास म्हणून ही गोष्ट करत आहोत. जी परमार्थाची तत्व आहे ती आपल्या ठिकाणीच दृढ करायची अशा प्रकारचं ते प्रवचन असा कार्यक्रम असायचा. ही प्रवचनं झाली की त्याच्यानंतर मग आम्ही आरत्या म्हणायचो. सुरुवातीला दुर्गेची दुर्गे दुर्गट भारी आरती असायची, मग माऊलींची आरती असायची, मग स्वामी स्वरूपानंदांची आरती आणि मग स्वामी माधवनाथांची आरती असा तो कार्यक्रम असायचा. प्रसादन झालं की कार्यक्रम संपायचा आणि आम्ही सगळे ब्युटी क्लॉथ स्टोअरमध्ये जायचो. ब्युटी क्लॉथ स्टोअर आपल्याला ऐकून माहिती झालं असेल की स्वामीजींचं कापडाचं दुकान. तिथे स्वामीजी खूप उत्सुकतेने आमची वाट पाहत असायचे आणि आम्ही जेव्हा तिथे जायचो तेव्हा स्वामीजी या आले वीर असं आमचं स्वागत करायचे. स्वामीजींना आमच्या तरुणांबद्दल खूप आपुलकी, खूप प्रेम. ते अशा प्रकारे आमच्याशी वागायचे की असं वाटायचं नाही की हे खूप मोठी व्यक्ती आहे, आमच्यातलेच होऊन राहत असायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत देखील खूप इनडायरेक्ट अशा प्रकारची होती. आम्ही सगळी मंडळी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कारणाकरता जात असायचो. कधी प्रवचन असेल, कधी सत्संग असेल, रविवारी त्यांच्याबरोबर आम्ही ध्यानालाही बसायचो. एकदा असं झालं की एक साधक विजय कुलकर्णी काही काळ येऊ शकला नाही, त्याला बरं नव्हतं आणि स्वामीजींच्या लक्षात आलं. स्वामीजींनी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेतलं आणि त्यांच्या घरी गेलो, विजय कुलकर्णींच्या घरी. त्याची तब्येत कशी आहे, तो व्यवस्थित औषध वगैरे घेतोय की नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टींची स्वामीजींनी चौकशी केली. स्वामीजींनी आमच्यामध्ये एक बंधुभाव निर्माण करायचा प्रयत्न केला, हा देखील इनडायरेक्ट पद्धतीने. कारण आता ही गोष्ट लक्षात येते की त्यांना नुसता संघटना महत्वाची नव्हती, साधक महत्वाचा होता आणि त्या साधकांमध्ये बंधुभाव, प्रेम. आता आपण बघतो हा इथे एवढा मोठा युवा समुदाय आहे, ही सगळी बीजं त्या युवा केंद्रात होती. आता इथे जी प्रवचनादी कार्यक्रम चालले त्याची सगळी मुहूर्तमेढ ते युवा केंद्रात रोवली गेलेली होती. मग अशी म्हणलं तसं स्वामीजींचं जे सांगणं होतं, जे शिकवणं होतं, हे इनडायरेक्ट पद्धतीचं होतं. त्यातला एक प्रसंग मला आठवतोय. माया अपार्टमेंटमधलं केंद्र, संध्याकाळची वेळ, स्वामीजी आसनस्थ झालेले, प्रार्थनेने सुरुवात व्हायची. आम्ही स्वामीजींच्या पायाशी बसलेलो होतो. मी आणखीन एक जण, माझा मित्र, स्वामीजींच्या अगदीच पायाशी जवळ बसलेलो होतो आणि त्या केंद्रामध्ये कोणतरी दुसरी व्यक्ती येऊन बोलणार होती आणि ती आलेली नव्हती. त्यामुळे आमची थोडी कुजबूज चालू होती, ती अगदी बारीक आवाजात कुजबूज चालू होती. स्वामीजींनी डोळे मिटलेले होते, प्रार्थना चालू होती आणि अचानक स्वामीजींनी डोळे उघडले आणि आमच्याकडे पाहिलं. माझ्या मनात सर्र झालं की आज स्वामीजींनी कधीही प्रार्थनेत डोळे उघडायचे नाहीत, आज स्वामीजी प्रार्थनेतून डोळे उघडून पाहत आहेत. दुसऱ्या क्षणी स्वामीजींनी डोळे मिटले, प्रार्थना पुढे सुरू झाली. एक मोठा धडा मिळाला होता. अगदी साधने प्रार्थनेसारखी गोष्ट, पण ती खूप गांभीर्याने घ्यायला पाहिजे. प्रार्थना म्हणलं की प्रार्थना बस, बाकी इकडे तिकडे लक्ष जाताच कामा नये, असा छोटासा धडा स्वामीजींनी देऊन टाकलेला होता. आणि अशा स्वामीजींचं दुसरं देखील रूप आठवतं. एक वर्धापन दिनाचा किंवा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झालेला असेल, त्या कार्यक्रमात आपण माया अपार्टमेंट मधल्या काही तसबिरी स्वामीजींच्या, म्हणजे माधवनाथांच्या आणि स्वरूपानंदांच्या कार्यक्रमाकरता आणायचो आणि आम्ही काही मंडळी त्या तसबिरी परत ठेवण्याकरता म्हणून कार्यक्रम संपल्यावर माया अपार्टमेंटला गेलेलो होतो. आम्ही त्या तसबिरी नेऊन ठेवल्या आणि वळलो, मागे बघितलं तर स्वामीजी उभे होते. स्वामीजी नुकतेच कार्यक्रमावरून आलेले होते. ती खाली त्यांची लुंगी गुंडाळलेली, वरती उपरणं आणि अतिशय प्रेमळ नजरेने, किती दमलात, किती तुमची दमणूक होती आहे असं त्यांचं वाक्य येत होती. आणि त्यांच्या पाठोपाठ लगेच मातोश्री उभ्या होत्या. त्यांनी आम्हाला काही खाऊ हातावर दिला. ते कुंभाराचं वाद उदाहरण देतात ना, तो कुंभार मडका घडवताना वरून थापट्या मारत असतो, पण त्याने आतून आधाराला हात पण दिलेला असतो. असं स्वामीजींचं व्यक्तिमत्व होतं. ते कशा प्रकारे घडवायचे ही अनुभवाची गोष्ट आहे, ही बोलता येण्यासारखी गोष्ट नाहीये. विलक्षण प्रेम त्यांचं त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींवर होतं. अशा अनेक आठवणी स्वामीजींच्या सांगता येतील. आपल्यापैकी देखील कोणी इथे येऊन अशाच आठवणी सांगू शकाल, त्या सगळ्या आठवणी आपल्याला कायम अमृत वर्षावात न्हावून टाकणाऱ्या अशा आहेत. आणि हे सगळं आठवत असताना, स्वामीजींबद्दल भाव दाटून येत असताना असं वाटतं की स्वामीजींचं आणि आपलं नक्की नातं काय, एवढं प्रेम त्यांनी का लावलं आपल्याला, तर असं वाटतं की हे या जन्माची गोष्ट नाहीये. उपनिषद काळी स्वामीजी ऋषीमुनी होते, उत्तिष्ठत जागृत असं जागर करत होते, आणि आपण त्यांच्या समोर ऐकून बसून ती वाणी ऐकून रोमांचित होत होतो. त्याच्या पुढे मग माऊलींच्या स्वरूपात त्यांनी ज्ञानेश्वरी संघाला सुरुवात केली. आपणही तिथे होतोच, ज्ञानेश्वरी ऐकायला होतोच. पुढे एकनाथ महाराजांच्या रूपाने ते कथा कीर्तन करत होते, आपणही ती कीर्तनात न्हावून निघत होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे सगुण अवतार स्वामीजींचे होतील तेव्हा आपण त्यांच्या समोर असे असणारच. आणि याच्यापेक्षा महत्भाग्य ते काय. हरिओम.
शशांकदांचं हे भावपूर्ण मनोगत खरोखरच आपल्याला स्वामीजींच्या सहवासात घेऊन गेलं. स्वामीजींच्या सहवासाची जादू काही आवरच होती. त्याचं रहस्य होतं प्रत्येक साधकाबरोबर त्यांचं तयार झालेलं आंतरिक जिव्हाळ्याचं नातं. 20-21 वर्षाची होते तेव्हा मी स्वामीजींकडे पहिल्यांदा गेले. त्यानंतर एका विलक्षण ओढीने त्यांच्याकडे येत राहिले. आता मागे वळून पाहिलं तर जाणवलं की दोन कारणांमुळे आपण स्वामीजींकडे आकर्षित झालो. पहिलं म्हणजे त्यांचं निरागस निष्कपट दैवी प्रेम, आणि दुसरं म्हणजे माझ्या ऐन उमेदीच्या वयात माझ्या जीवनशैलीला अनुकूल असं त्यांनी केलेलं मार्गदर्शन. लौकिक जीवन कोणत्याही वळणाने पुढे गेलं तरी आत्मदर्शन हेच तुझ्या जीवनाचं खरं ध्येय आहे हे त्यांनी मनावर ठसवलं. जीवनाचं खरं ध्येय दाखवून देणारं असं निसंदग्ध मार्गदर्शन मला आजवर इतक्या ठामपणे कोणीच करू शकलं नव्हतं. त्यावेळेची एक छोटी आठवण सांगते. 1994 साल असेल. बीजे मेडिकलमधून ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरलं. उत्साहाने ऍडमिशन सुद्धा घेतली, पण डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाले तेव्हा कळलं की इथलं वातावरण आपल्या संस्कारांपेक्षा खूपच वेगळं आहे. नवे अगदी विरुद्ध टोकाचं आहे. विचित्र राजकारण असलेल्या त्या वातावरणात काम करताना मनस्ताप वाढायला लागला, आणि काही महिन्यातच वाटलं की आता हे सगळं सोडून द्यावं. मनातली ही व्यथा ज्यांच्याजवळ पूर्ण विश्वासाने बोलता येईल अशी एकच जागा त्या क्षणी आठवली, ती म्हणजे स्वामीजी. त्यांना भेटून सगळा प्रकार सांगितला. त्यांनी क्षणार्धात माझी घालमेळ ओळखली आणि म्हणाले, अगं परमार्थ करणाऱ्या मुलामुलींच्या वाट्याला असे प्रसंग येतच राहतात, कारण तुमची शुद्ध प्रकृती तुमचं निर्मळ मन जाणून घेण्याची क्षमता बाहेरच्या जगामध्ये नाही, त्यामुळे फार व्याप सहन करायला लागतो. परंतु तू माघार घेऊ नकोस. तुझ्या आजूबाजूला कितीही विपरीत परिस्थिती आली तरी लक्षात ठेव स्वामीजी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. शिवाय अजून एक गोष्ट लक्षात ठेव की आपण या बाहेरच्या लोकांमध्ये कामापुरतं मिसळावं. आपण अशी कामं वाण्याघरी गुळ, आणि तुझं काम तर अत्यंत पवित्र आहे. ते काम तू तुझ्या बॉससाठी करत नाहीस तर ते तुला स्वामीजींनी सोपवलं आहे या भावनेने कर. कर्म टाकून जगापासून दूर पळून परमार्थ कधीही यशस्वी होणार नाही. आपल्याला कुठे अरण्यात जाऊन परमार्थ करायचा नाहीये. उलट समर्थांनी सांगितल्याप्रमाणे काळ सार्थक करावा जनास गीत असंच आपल्याला करायचं आहे. स्वामीजींच्या त्या प्रभावी शब्दांच्या आधारावर तो सारा अवघड काळ पार पडला, आणि आजही तेच शब्द प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत आहेत. मला खात्री आहे की हा केवळ माझाच अनुभव नाही तर इथे असलेल्या कित्येक युवा साधकांनी हा अनुभव घेतलेला आहे. असेच काही प्रसंग काही आठवणी आता आपल्याला डॉक्टर प्रिया धर्माधिकारी सांगणार आहे. प्रियाने एमडी आयुर्वेद केलेला असून त्यामध्ये तिला गोल्ड मेडल मिळालेला आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. 1990-91 सुमार असेल. अध्यात्म मंगल धाम या सुसज्ज ध्यान मंदिरातली एक प्रसन्न आणि पवित्र अशी रविवारची सकाळ. स्वामीजींच्या उद्बोधक आणि विलक्षण अशा ज्ञानेश्वरी प्रवचनामध्ये सुस्नात झालेले श्रोते प्रवचन झाल्यावर दुथरफा त्यांच्या दर्शनासाठी उभे होते. राणी, मंगल, मनीषा आणि मी, आम्ही चौघी जणी जिन्यामध्ये स्वामीजींची वाट पाहत उभे होतो. पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेले अतिशय तेजस्वी दिसणारे स्वामीजी सर्वांचे नमस्कार स्वीकारत आणि त्यांना प्रतिनमस्कार करत जिना उतरत खाली येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर देवदुर्लभ भुवन मोहिनी असं हास्य विलसत होत. जणू आनंदाचे तुषार सहू बाजूंनी उधळले जात होते. स्वामीजी आमच्या समोर आले आणि त्यांचे डोळे चमकले. आमच्या समोर थांबून आम्हा चौघींकडे बघत मोठ्या मिश्किलपणे स्वामीजी उद्गारले, यंगस्टर्स. स्वामीजी आम्हा मुलींना यंगस्टर्स म्हणून चिडवत असत, आमची थट्टामस्करी करत. ते आम्हाला अगदी आमच्यातलेच वाटत. आता हळूहळू लक्षात येतंय, ज्ञानोबांसारखं विश्वप्रेम आणि कारुण्य असणारा, समर्थांसारखा उदंड लोकसंग्रह आणि चतुर समाजकारण असणारा, तुकोबांसारखी भक्तीप्रेमाची परिसीमा असणारा, एकनाथ महाराजांसारखा आदर्श बोधासहित प्रपंच करणारा आणि याहीवर सर्वही दैवी गुणांचा असामान्य परिपोष असणारा हा थोर महात्मा किती सहजतेने आमच्यासारख्या मुलामुलींशी एकरूप होत होता. आज आपण स्वामीजी आणि युवा साधक यांच्या भावविश्वामध्ये अवगाहन करतो आहोत आणि या भावविश्वाचं यथार्थ वर्णन करणारं स्वामीजींचं एक सुंदर काव्य आठवतं. स्वामी जीवन पथ चालती संगे घेऊनी युवयुवतींना स्वामी करती कालक्रमणा लावणी तया सोहम ध्याना अंतर सुख दाविती. स्वामीजींकडे जे तरुण आले त्यांना स्वामीजींनी समर्थ जीवनमूल्य आणि उत्तुंग आदर्श दिले. त्यांचं प्रत्येक निरूपण, त्यांच्याशी घेतलेला प्रत्येक संवाद, हे आत्मदर्शन हे जीवनाचं चरम लक्ष्य आहे हे अंतःकरणावर अधिकाधिक खोल ठसवत गेला असाच एक प्रसंग आठवतो. एकदा केंद्रामध्ये 12वीत उत्तम गुण मिळवलेली एक मुलगी पेढे घेऊन आली होती. तिचं कौतुक करताना स्वामीजी आम्हा सर्वांकडे बघत म्हणाले, तुम्ही हुशार आहात, अभ्यास करा, त्याबरोबर ध्यानही करा. ते असं म्हणाले की कोणतीही विद्या असो किंवा कला ती कष्टसाध्य असते, त्यातून अध्यात्मविद्या ही तर सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. ध्यान म्हणजे वस्त्राच्या पात्यावरून चालणं आहे. आणि मग पुढे म्हणाले, ज्याचा साध्या जमिनीवरून चालताना तोल जातो तो वस्त्राच्या पात्यावरून काय चालणार. सर्व आयुष्य जरी लौकिकार्थाने यशस्वी झालं तरी जर त्याला परमार्थाची जोड नसेल तर शेवटी निराशा माणसाला ग्रासून टाकते. आणि मग हसत म्हणाले, म्हणूनच तरुण मुलांवर माझं जास्त लक्ष आहे, कारण त्यांच्यामध्ये जिद्द असते आणि ते आपलं जीवन मनाप्रमाणे घडवू शकतात. स्वामीजींचं हे प्रबोधन आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. लौकिक बरा संपादला अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्महत्यारा, असा तेजस्वी विवेक स्वामीजींनी प्रत्येक साधकाच्या अंतःकरणात जागवला. आजही जीवनात पदोपदी कोणताही निर्णय घेताना हा ध्येयाचा ध्रुवतारा आपल्या दृष्टीसमोर आढळ आहे ही स्वामीजींची कृपा. जसं विनयदादांनी सांगितलं की स्वामीजींचा परमार्थ अत्यंत तर्कशुद्ध सुसंगत असा होता, पण त्याचबरोबर तो कृतीप्रवण करणारा असाही होता आणि म्हणून सुद्धा युवकांना तो अतिशय भावला असं वाटतं. एकदा स्वामीजींकडे गृहस्थ आले होते आणि ते बोलता बोलता म्हणाले की आम्ही साधना वगैरे काही करत नाही, अमुक एक संतांनी आमचा भार घेतलाय. तेव्हा स्वामीजी कडकपणे उद्गारले, तुम्ही जेवता की नाही, की जेवणही त्यांच्यावर सोपवलंय. नाही ना, तुमचा भार तुम्हीच पाहिला पाहिजे. उद्धरे दात्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. परमार्थ ही आचरण्याची गोष्ट आहे. अद्वैत ग्रंथात सांगितलेलं आत्मसुख आपण भोगायला पाहिजे आणि हे साधना केल्याखेरीज होणार नाही. पुढे म्हणाले, स्विमिंगवर हजारो ग्रंथ वाचले आणि मारली टिअर टँकमध्ये उडी तर काय होणार? बुडणार. तसंच ज्ञानेश्वरी, दासबोध यासारखे ग्रंथ मुखोद्गत केले पण त्यातील जर काही आपल्या आचरणात उतरलं नाही तर ते उपयोगाचं नाही. कारण अत्यंत प्रेम, अत्यंत क्षमा, दया, गुरुनिष्ठा, उत्कट भक्ती यासारखे दैवी गुण अंगात बाणवणं म्हणजे परमार्थ आणि हीच खरी संपत्ती. स्वामीजी परमार्थाविषयीची एक सुस्पष्ट कल्पना युवकांच्या हृदयामध्ये रुजवत होते. सहज बोलतानाही मोठ्या मार्मिकपणे ते शिकवून जात असत. एकदा बोलता बोलता सहज म्हणाले, एका साधिकेचं नाव घेऊन म्हणाले, हिला ना साजूक तुपातला केशर घातलेला शिरा पाहिजे आणि त्यात इतकं केशर पाहिजे की पाहिल्याबरोबर समजलं पाहिजे की यात केशर आहे. सर्व साधक हसले. त्याबरोबर स्वामीजी पटकन म्हणाले, जसं हा साधना करतो हे सांगावं लागता कामा नये. आपल्या वागण्यावरून, आपल्या चेहऱ्यावरून समजलं पाहिजे की हा काही साधना करतो म्हणून. युवकांना आकर्षित करणारा स्वामीजींचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचा विनोदप्रिय आणि मिश्किल असा स्वभाव. त्यांच्या प्रवचनांमध्ये निर्मळ अशा विनोदाची पखरण असायची आणि त्यामुळे गंभीर विषय असला तरी त्यांची प्रवचनं युवकांच्या हृदयाला सहज स्पर्शून जात. एकदा प्रवचनात स्वामीजी म्हणाले, जी परिस्थिती असेल त्यामध्ये ही भगवंताची इच्छा आहे असं समजून समाधानाने राहिलं पाहिजे. पण आपण काय करतो, आपण सारखे आपल्या चिंतेत असतो आणि आपल्या उणीवा आपण दुसऱ्यावर आरोपित करतो. एकदा काय झालं, वृद्धत्वाकडे झुकलेल्या राजाभाऊंना असं वाटायला लागलं की आपल्या पत्नीला कमी ऐकायला येते. ते डॉक्टरांकडे गेले. कानाचे डॉक्टर म्हणाले, तुमच्या पत्नीला किती प्रमाणात ऐकू येत नाही ते शोधण्यासाठी एक उपाय सांगतो. तुमची पत्नी स्वयंपाकघरात असताना तिला 15 फुटावरून हाक मारा. ती जोपर्यंत ओ देत नाही तोपर्यंत पुढे सरकत दर 2 फुटावरून हाक मारीत जा. आणि किती फुटावरून ऐकू येत नाही ते शोधून माझ्याकडे या, म्हणजे आपण उपाय योजू. त्याप्रमाणे राजाभाऊ आपल्या बैठकीच्या खोलीतून स्वयंपाकघरात असणाऱ्या आपल्या पत्नीला 15 फुटापासून हाक मारत मारत पत्नीजवळ येतात. तेव्हा पत्नी म्हणते, अहो किती हाका मारायच्या, त्या तुमच्या पहिल्या हाकेपासूनच मी ओ देतीये, तरी तुम्ही पुन्हा पुन्हा कशाला हाका मारता, तुम्हाला आताशा जरा कमी ऐकायला येतं का? हा विनोद सांगून श्रोत्यांबरोबर स्वामी खूप स्वतःही खूप हसले आणि म्हणाले, अशी मजा आहे, दिवसातून एकदा तरी मनमोकळं हसावं. हसतो तो मनुष्य प्राणी, काय समजलात? स्वामीजींचे हे चपखल आणि विविध विनोद ऐकून एकदा न राहून मी स्वामीजींना विचारलं की स्वामीजी तुम्हाला एवढे विनोद कळतात तरी कुठून? तेव्हा स्वामी पटकन म्हणाले, हे काय, तुझ्यासारखी मुलं मुली माझ्याकडे येतात ती सांगतात मला विनोद. सहज बोलण्यातही थट्टा मस्करी करून ते वातावरण अगदी हलकं मोकळं करून टाकत असत. एका साधकाकडे बघून म्हणाले, हा रोज सकाळी 108 सूर्यनमस्कार घालतो. सर्व साधक आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागले. तेव्हा स्वामीजी पुढे गंभीरपणे म्हणाले, हो सूर्याच्या तब्येतीकरता बरं असतं असं म्हणतात. आमच्यापैकी कोणी निरूपण केलं की स्वामीजी म्हणायचे, ही आता विदुषी झाली, आता हिच्यासाठी विदुषक कुठून शोधायचा कोण असतो? स्वामीजींचा हा विनोदप्रिय मिश्किल स्वभाव जितका विलोभनीय तितकं स्वामींचं प्रवचन करणारं रूप, योगसूत्र ब्रह्मसूत्रातली गंभीर तत्व समजवून देणारं रूप तेही तितकंच विलोभनीय होतं. एकदा ते सहज म्हणाले, या देहात आनंद अगदी कोंडाटून राहिला आहे, तो आत मावत नाही, म्हणून प्रवचन करून सत्संग घेऊन तुम्हा मुलींशी हसून खेळून मुलामुलींशी या आनंदाला वाट करून देतो. असे आपले स्वामीजी मूर्तिमंत आनंद, मूर्तिमंत प्रेम होते. युवावस्थेत त्यांच्या या भव्योदात्त जीवनाचा परिस स्पर्श आमच्या आपल्या सर्वांच्या जीवनाला झाला हे आपलं परमभाग्य. अवगुणांच्या कपच्या काढत प्रत्येक साधकातून भगवंताची मूर्ती साकार करणारे त्यासाठी अविरत झटणारे दोन अलौकिक शिल्पकार स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ आपल्याला लाभले आहेत। आता आपलं काम आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून अविरतपणे चालणं, साधनेला सर्वोच्च प्राधान्य देणं, स्वतःमध्ये सद्गुरूंना अभिप्रेत असे बदल घडवणं। मोठे स्वामीजी लॉन्गफेलोची एक कविता नेहमी उद्धृत करत असत, द हाईट बाय ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेअर नॉट अटेन्ड बाय सडन फ्लाईट बट दे वाईल देअर कंपॅनियन्स स्लेप्ट वेअर टॉयलिंग अपवर्ड इन द नाईट। आज आपण असाच तीव्र संवेग आपल्या सर्वांच्या साधनेमध्ये उत्पन्न व्हावा अशी सद्गुरूंच्या चरणी विनम्र प्रार्थना करूया। हरिओम।
युद्धस्य कथा रम्या असं म्हणतात ना, आज तसंच होतंय। असं वाटतंय की स्वामीजींच्या या आठवणी कधी संपूच नये, पण स्वामीजी जसं घड्याळाकडे बोट दाखवून म्हणायचे ना, तो बघा तो वाघोबा बसलाय ना भिंतीवर, तो आपल्याला सारखं हात हलवून पळायला लावतोय। तसंच आपल्यालाही तो वाघोबा आता खुणावतोय। कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे। आता यानंतर सद्भक्त श्री अशोकराव काळे आणि सौ पुष्पाताई काळे, पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सौ सरलाताई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतील। त्यानंतर आपण एक सामूहिक अभंग ऐकणार आहोत। अभंग सादर करणार आहेत सद्भक्त अभिजित धोंडफळे, अभिजित केंदूरकर, राजू कुलकर्णी, महेश चांदोरकर आणि अद्वैत धर्माधिकारी।
सारे 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 शरण गुरुदेवा सर्व सुखा सुनिधेवा सारे सारे शरण गुरुदेवा सर्व सुखा सुनिधेवा सोची साई तुम्हारी सोची साई तुम्हारी
स्वामीजी एकदा म्हणाले होते, तुम्हा मुलामुलींची बदललेली जीवन हेच स्वामी माधवनाथांचं खरं चरित्र आहे. खरोखरच केवळ युवकांच्याच नव्हे तर त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी स्वामी माधवनाथ आणि मातोश्री जो सरलाताई चंदनाप्रमाणे झिजले, त्या चंदनाचा सुवास आज या साऱ्या आसमंतात दरवळतो आहे. स्वामीजींच्या चैतन्यमयी अस्तित्वाचं भान निर्माण करून देतोय. तरुणांना घडवण्याचं स्वामीजींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पूजनीय स्वामी मकरंदनाथ. सद्गुरु सेवा, समर्पण, सद्गुरु निष्ठा, साधन निष्ठा अशा असंख्य गुणांचा आदर्श आपल्या समोर ठेवणारे आपले प्राणप्रिय सद्गुरु स्वामी मकरंदनाथ. माझा मकरंद म्हणजे भावाचा सागर आहे सागर, हे त्यांच्याविषयीचं एकमेव वाक्य मी स्वामी माधवनाथांच्या मुखातून जुलै 1996 मध्ये ऐकलं होतं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव होते त्याचं वर्णन शब्दात कसं करू. एवढं मात्र जाणवलं की स्वामीजी ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात असेच ते असणार. आज स्वामी मकरंदनाथ आपल्या या साऱ्या विश्वात साधक विश्वाचा आधारस्तंभ बनून राहिले आहेत. स्वामीजींना मी प्रार्थना करते की त्यांनी आता आपलं आशीर्वचन प्रदान करावं.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. स्वामीजी आणि युवक युवा साधक असा आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता. आणि सर्व युवा साधकांनीच हा कार्यक्रम आपल्या समोर सादर केला. त्याच्यातला सगळ्यात लहान वयाचा युवा म्हणजे नील होता, ज्याने सुरुवातीला प्रार्थना म्हटली आणि त्याच्यानंतर त्याची आई आणि आत्ताच्या अभंगामध्ये त्याचे वडील अशा दोघांनीही सहभाग घेतला. आणि बहुतेक करून त्याच्या वडिलांच्या आई वडिलांच्या वयापर्यंतचे युवा त्याच्यामध्ये या सगळ्या कार्यक्रमामध्ये होते. त्यामुळे नील आणि अद्वैत यांच्यामध्ये हा कार्यक्रम झाला असं मला वाटतं. आणि अद्वैतच्या पुढे आता मी बोलायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळं माझ्यापासून नीलपर्यंत हा कार्यक्रम चाललेला आहे असं मला वाटतं. मी देखील माझ्या वयाच्या 19व्या वर्षी स्वामीजींकडे आलो. 1976 साल होतं आणि स्वामीजींच्या विलक्षण व्यक्तिमत्वामुळं मी प्रभावित झालो. त्यांच्यापाशी अतिशय आनंद, त्यांचे चमकणारे आनंदाने चमकणारे डोळे, त्याच्यातून भरून वाहणारं प्रेम आणि जिव्हाळा यांनी मी आकर्षित झालो. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी एक प्रकारची जादू किंवा मोहिनी आहे असं वाटलं. आणि आपोआपच त्या दिवसानंतर माझे पाय पुन्हा पुन्हा त्यांच्या दुकानाकडे, ब्युटी क्लॉथ स्टोअर्सकडे वळले. माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासारखेच अजून काही तरुण, एक दोन चार तरुण मुलं तिथे येत आहेत, पण ती कधीतरी दिसायची. वेगवेगळ्या वेळेला दुकानात त्यांच्याकडे मंडळी जायची आणि काही मुली देखील तिथं मला दिसायच्या. आणि स्वामीजी सर्वांशी अतिशय प्रेमाने आणि त्यांना आपलंसं करून घेऊन असं वागत बोलत असत. त्यांच्याकडे दुकानामध्ये सत्संग चालत असे, कोणी ना कोणी साधक येऊन पारमार्थिक प्रश्न विचारत असत. दुकानामध्ये ग्रंथलेखनाचा देखील उपक्रम चालतो असं माझ्या लक्षात आलं. दुकानामध्ये ते ज्ञानेश्वरी घेऊन कसली तयारी करतात हेही मला दिसलं. तेव्हा माहित नव्हतं की ते रोज ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात. कालांतराने त्यांचा अनुग्रह घेण्याचा लाभ मला झाला. त्यांच्या खूप निकट असं दिवसातून अनेक वेळेला जायला मिळू लागलं. तेव्हा माझ्या मनात असं आलं की आपण तरुण मंडळी जी येतात तेवढ्या पुरते तरुण मुलं आपण एकत्र जर आलो तर बरं होईल. त्याच्यातून शशांकनी सांगितलं तसं केंद्र सुरू झालं. स्वामीजी जे शिकवत असत ते शशांकनी सांगितलं तसं त्यांची शिकवण्याची पद्धत ही प्रत्यक्ष कधी नसे, अप्रत्यक्ष असे, इनडायरेक्टली स्वामीजी शिकवत असत. कधी कधी दुकानामध्ये कोणी कोणाबद्दल सांगत असे त्याच्यामध्ये जर चांगली गोष्ट सांगितली तर त्यांना आनंद होत असे आणि जर कोणी कोणाविषयी तक्रार केली तर त्यांना ते तेवढं आवडत नसे. त्यांच्या दुकानात एक पाटी लावलेली होती की साधकांनी फक्त आपल्या स्वतःच्या साधनेविषयी बोलावं, इतरांविषयी बोलू नये अशी पाटी होती. अजून एक पाटी होती की प्रसाद मिळाला की आपल्यापुरती भेटीची वेळ संपली असं समजावं. याचं कारण दुकानामध्ये असणारी मर्यादित जागा. स्वामीजींनी प्रसादाचा डबा घेतला हातात की सगळ्यांच्याच पोटात जरा छातीत धस्त व्हायचं की आता आपल्याला हा प्रसाद मिळतो की काय. प्रत्येकावर कधी ना कधीतरी प्रसाद घेण्याची वेळ यायची, कारण पुढचे लोक यायचे त्यांना बसण्यासाठी म्हणून. जो त्यातल्या त्यात आधी आलेला आहे त्याला स्वामीजी पाहून प्रसाद देत असत. स्वामीजींचं एकूण शिकवणं असं होतं. एकदा कोणीतरी माझ्यासमोरच स्वामीजींकडे तक्रार दुसऱ्या एका व्यक्तीविषयी केली तेव्हा ते म्हणाले की परवा ती तुझ्याविषयी खूप चांगलं बोलत होती, ती तुझ्याविषयी असं काहीच बोलत नव्हती. तू जे तिच्याविषयी बोलते आहेस तसा तिचा तुझ्याविषयी भाव नाही, तूही तुझ्या मनातला हा भाव काढून टाक असं स्वामीजी म्हणाले. आणि मग म्हणाले की इतरांचे गुण लक्षात ठेवण्याची देखील एक सवय असते असं म्हणाले. आणि ती जर आपण लावून घेतली तर लागते, नाहीतर दोष पटकन दिसतात. शिवाय असं म्हणाले की कोणाच्याही बाह्य कृतीला अधिकाधिक अनुकूल अर्थ काढण्याचा आपला प्रयत्न असावा. मग प्रत्यक्ष वर्तनाने नंतर जे होईल ते होईल, पण आपलं मन आपण कलुषित करू नये. बऱ्याच वेळेला आपले अंदाज चुकीचेही असतात. तसंच ते असं म्हणत असत की एखादी व्यक्ती चुकते याचा अर्थ ती अप्रामाणिक आहे आणि मुद्दाम चुका करते असं धरू नये. जोपर्यंत अप्रामाणिकतेचा हेतू सिद्ध होत नाही तोपर्यंत अप्रामाणिकतेचा आरोप करणं चुकीचं आहे. प्रत्येकाला सुधारण्याची संधी आहे असं सांगून स्वामीजींनी सर्वांच्या ठिकाणी एक गुणग्राहकतेची सवय लावली असं मला वाटतं. साधकाचा जो धर्म आहे तो आत्मज्ञानाची साधना करण्याचा आहे. श्रवण करणं, ध्यान करणं आणि यथाशक्य चांगली कर्म करणं, आपल्या वाट्याला आलेली जी कर्म आहेत अशी त्यांची शिकवण होती. आणि दुसऱ्याच्या आचरणाचा समीक्षक बनणं हे टाळावं असं ते अप्रत्यक्ष रीतीने सांगत असत. कारण आपण लगेचच परीक्षक किंवा समीक्षक होत असतो, त्याच वेळेला आपण कुठं आचरणामध्ये चुकतो याचं आपल्याला कदाचित भान नसतं. अशा वेळेला स्वामीजी सांगत असत की जर आपल्या ठिकाणी काही दोष वाटले तर दोषातून सुटण्याचा उपाय म्हणजे आपल्या अंतःकरणातली तळमळ एवढाच आहे. जो दोषांना जाणतो तो त्या दोषापेक्षा वेगळा असला पाहिजे. जसं स्वरूपानंदांकडे कोणी गेलं आणि त्यांना म्हणालो की स्वामीजी मी फार पापी आहे, तर स्वामीजींनी त्यांना थांबवलं. ते म्हणाले हो हो, ज्याला समजतं मी पापी आहे तो पापापेक्षा वेगळा आहे, असं स्वामीजी म्हणाले. आणि स्वामीजी याचं उदाहरण देऊन स्वरूपानंदांच्या या सांगण्याचं, ते असं म्हणत असत की जो दोषांना जाणतो तो दोषापेक्षा वेगळा आहे आणि कुठल्याही दोषावर इलाज करता येतो, फक्त आपली तशी प्रामाणिक इच्छा पाहिजे, असं स्वामीजी म्हणत असत. स्वामीजींनी युवकांना कसं घडवलं ते मी सांगतोय, आणि हे अप्रत्यक्ष रीतीने घडवलं. स्वामीजींना ते जे काम करत असत त्या कामामध्ये, म्हणजे ते आपल्या सद्गुरूंचं काम आपण करतो आहोत असा भाव धरून काम करत असत. आपल्या स्वतःचं काम आहे अशा तऱ्हेने ते कामाकडे कधीही पाहत नसत. कधी एखाद्या उपक्रमामध्ये जर प्रवचन असेल तर आज सेवेकरता म्हणून अमुक अमुक श्लोक घेतलेला आहे अशी त्यांची प्रवचनाची सुरुवात असे. आपली प्रत्येक कृती ही आपल्या सद्गुरूंची सेवा म्हणून आपण करतो आहोत असा त्यांचा भाव असे. आणि त्यांची शिकवण ही तशीच होती. एकदा स्वामीजी असं म्हणाले की संसार चालवणारी मुलं जगभरच्या आई वडिलांना उपलब्ध आहेत, जगभरच्या आई बापांना त्यांचा संसार पुढे चालवणारी मुलं उपलब्ध आहेत, त्याच्यात विशेष काही नाही. पण परमार्थ चालवणारी मुलं निर्माण होणं आणि ती सद्गुरूंना लाभणं हे मोठं दुर्मिळ आहे. आणि ते असं म्हणत असत की मला अशा प्रकारची मुलं लाभलेली आहेत. आणि अशा मुलांनी परमार्थ करण्याबद्दल स्वामीजी अत्यंत आग्रही होते. आणि जे अशा प्रकारे परमार्थ करू इच्छितात त्यांनी अधिकाधिक लक्ष गुरुकार्यामध्येही घातलं पाहिजे असं स्वामीजींचं मत होतं. एकदा असं झालं की माया अपार्टमेंटच्या केंद्रामध्ये वेगवेगळ्या अडचणींमुळं मी, मकरंद, पंकज, विजय, मिलिंद, सुनील कदाचित असे आम्ही कोणीच उपस्थित नव्हतो. स्वामीजींनी सगळ्यांची चौकशी केली कुठे आहेत म्हणून, तर कोणीच नव्हतं. त्यांना कोणता तरी एखादा महत्वाचा विषय सांगायचा होता, पण केंद्र सुरू झाल्यानंतर थोडे थोडे करून आम्ही सगळे तिथे आलो. केंद्र झाल्यानंतर स्वामीजींनी आम्हाला सगळ्यांना आतल्या खोलीत बोलवलं, त्यांच्या खोलीचं दार लावायला सांगितलं. आणि प्रत्येकाला त्यांनी विचारलं की तुम्हाला उशीर का झाला, आम्ही प्रत्येकानी आपली आपली कारणं सांगितली. तर स्वामीजी असं म्हणाले की जर ही अशी सगळी कारणं तुम्हाला असतील तर एकट्या स्वामीजींनाच काही उद्योग नाही म्हणून स्वामीजी केंद्रात येतात असं दिसतंय. प्रसंगी तुमच्या संसाराकडे देखील दुर्लक्ष करा म्हणाले. हे कार्य करायचं कोणी? कधी कधी स्वामीजी थोडेसे कडक होऊन अशा प्रकारे देखील सांगत शिकवत असत आणि त्यांना प्रतिसाद देणाऱ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये अधिक विश्वास आणि प्रेम निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपल्या कार्याची व्याप्ती वाढवण्याचा देखील विषय कधी कधी निघे. कोणी कोणी स्वामीजींना म्हणत असे की अजून लोक यायला पाहिजेत, अजून कार्य वाढायला पाहिजे. तेव्हा स्वामीजी असं म्हणत असत की कामाची व्याप्ती वाढवण्यापेक्षा त्या कामाची खोली वाढणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि आपली आपली साधना ध्यानादी श्रवणादी अशी साधना आणि जेवढा शक्य होईल तेवढा केंद्राच्या कामामध्ये सहभाग, त्यामुळे कार्याची व्याप्ती नव्हे तर खोली वाढली पाहिजे. खोली वाढली पाहिजे याचा अर्थ जी मंडळी आहेत केंद्रात येतात त्यांची आंतरिक प्रगती होणं जास्त गरजेचं आहे. ती तशीच राहून अधिक संख्या होण्याने काही होणार नाही. स्वामीजी असं म्हणाले की स्वतःच्या साधनेची खोली वाढली पाहिजे. जे काम तुम्ही करता त्या कामामध्ये अंतरंगता निर्माण होऊन त्या कामाच्या कडे पाहण्याची तुमच्या विचारांची खोली देखील वाढणं गरजेचं आहे. आवश्यकतेप्रमाणे कार्याची व्याप्ती वाढेल त्याची काळजी हे जे सगळे बसलेले आहेत ना ज्ञानोबा स्वरूपानंद सगळे संत ते घेतील. स्वामीजींचं असं मत होतं की लहानपणीच उपासनेची सत्संगाची अशी सवय असावी. मी जो सुरुवातीला म्हटलं की नीलच्या वयापासून ते आता माझ्या वयापर्यंत असं मी म्हटलं की एवढी मंडळी मी मला माझ्या स्वतःला नकळत तरुणांमध्ये घेतला. मध्ये एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये ते आशिष मुजुमदार आले ते त्यांच्या मुलींनी व्हायोलिनवर काही गाणी वाजवली तर ते म्हणाले की आता इथं काही मंडळी अशी आहेत की ते 60+ अशी आहेत तर त्यांना जरा त्यांच्या जमान्यातली गाणीही वाजवून दाखवेल. तेव्हा मी पोफे काकांकडे पाहिलं, काकूंकडे पाहिलं, स्मिताची आई बसलेली होती त्यांच्याकडे पाहिलं, बापूंकडे पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्यासाठी निमित्त तो कार्यक्रम ठरलेला होता. आपणही साठीच्या पुढे गेलेले आहोत. पण स्वामीजी असं म्हणत असत की नीलच्या उदाहरणावरून मी म्हणतोय की लहानपणीच उपासनेची आणि सत्संगाची सवय लावावी. परवा सचिल आपल्या लहान मुलीला घेऊन म्हणजे माझी अशी कल्पना की ती आता 9वीत असेल 8वी 9वीत असेल ती शिबिरामध्ये आलेली होती तर तो म्हणाला की स्वामीजी असं म्हणत असत की रांगत असताना मुलांना केंद्रात यावं म्हणजे समजायला लागेल ते केंद्रातलंच समजायला लागेल. त्यांना वेगळं काही समजायला लागलं की मग केंद्रातलं समजून घेणं त्यांना नकोसं वाटेल. आणि सगळ्या पालकांचं हे कर्तव्य आहे की ती रांगत असतानाच त्यांना इथं घेऊन या म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन आलो असं तो म्हणाला. स्वामीजी असं म्हणत असत की लहानपणाच्या ज्या सवयी आहेत त्या मोठेपणी मग सोडणं जड जातं. त्यामुळे लहानपणीच सवयींना जपावं आणि ज्याला साधना करायची आहे तो लहानपण आणि मोठेपण हे काही जाणत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली मोठा माणूस हा लहानपणीच मोठा असतो. तो वय मोठं झालं म्हणून मोठा होत नाही कधी. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी शपथ घेतली. स्वराज्याची जी शपथ होती ती 16व्या वर्षी घेतली. आणि तसंही एकदा स्वामीजी असं म्हणाले की आपण अनेक जन्मांचे वाटसरू आहोत त्यामुळे वयाचा काय तो जीव जन्मजन्म घेऊन आलेला आहे त्याला इथं घेऊन येणं एवढं आपलं काम आहे. मग त्याला परमार्थामध्ये जड असं काही जाणार नाही असं स्वामीजी म्हणत असत. मला असं आठवतं की स्वामीजींकडं येणाऱ्या व्यक्तीला प्रथम त्याचं प्रेम मिळायचं आणि तेही भरभरून मिळायचं. आणि स्वामीजींच्या प्रवचनातून सत्संगातून वैयक्तिक भेटीतून परत जाताना तो प्रेमाबरोबर थोडस ज्ञानही घेऊन जात असे पण ते अतिशय सहज घडायचं. त्यांचं प्रेम आणि ज्ञान हे एकरूप होतं. अगदी सत्कार्य आणि गुरु कार्य जरी करायचं झालं केंद्रातलं कार्य जरी करायचं झालं तरी देखील स्वामीजी आणि युवक असा कार्यक्रम असल्यामुळे मी हे सांगतोय की तिथं स्त्री आणि पुरुष यांचा एकमेकांशी संबंध येणं हे अपरिहार्य राहतं. अशा वेळेला एक सामाजिक मर्यादा पाळून इथं काम घडावं, सगळ्यांनी राहावं असं स्वामीजींना वाटत असे. त्यांना तशा तऱ्हेने स्वैर वर्तन चालत नसे. एकदा कोणीतरी एक साधिका उशीर झाला म्हणून दुसऱ्या साधिकाला विनंती करून त्याच्या स्कूटरवर मागं बसून ऑफिसमध्ये गेली असं मी ऐकलेलं आहे. स्वामीजींनी त्याला बोलून सांगितलं की परत असं घडता कामा नये, तुम्हाला बाहेर लोक पाहत असतात, तुम्हाला जसे पाहत असतात तसे तुम्ही केंद्रात येता, स्वामीजींकडे येता, हेही स्वामीजी पाहत असतात, त्या तऱ्हेने तुम्ही इथं राहायला पाहिजे आणि इथं वागायला पाहिजे. आपल्याकडे जी जबाबदारी आली ती जबाबदारी उत्साहाने पार पाडणारी मंडळी स्वामीजींना आवडत असत. कधी कधी एखाद्या व्यक्तीला जबाबदारी सांगितल्याबरोबर तो बरेच पण आणि परंतु निर्माण करताना दिसतो. अशी व्यक्ती पुढे कधीतरी जाऊन अडचण निर्माण करणार किंवा तिच्यामध्ये तशा प्रकारे पण आणि परंतु म्हणून कामातून बाजूला पडण्याचा स्वभाव कदाचित असू शकतो हे ओळखलं पाहिजे असंही स्वामीजी एकदा म्हणालेले होते. आणि अशी स्वाभाविकपणे आलेली जबाबदारी टाळण्याने माणसाचा कधीही विकास होत नाही. काल आपण परवा डॉक्टर दिलीप शेठांकडून ऐकलं की जिमखान्याचं काम तुमच्याकडे मी सोपवतोय असं प्राचार्यांनी सांगितल्यानंतर ते स्वामीजींना विचारायला आले तर स्वामीजी म्हणाले की परमार्थ करतो याचा अर्थ केवळ ध्यान करतो आणि केंद्रात येतो असा असला नाही पाहिजे. जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी मोठ्या उत्साहाने आणि धडाडीने तुम्ही तू स्वीकार असं स्वामीजी त्याला म्हणाले. स्वामीजी आलेल्या युवकांना आपण देह नाही आपण आत्मरूप आहोत, असं ठसवण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत असत. त्याकरता वैयक्तिक बोलण्याचा युवकांना सहज लाभ होत असे. संसारामध्ये देखील काय आणि किती गुंतायचं आणि परमार्थ कसा युक्तीने करायचा हे देखील ते शिकवत सांगत असत. तशा तऱ्हेने सोहम हंसा हा उपदेशही आहे आणि बोधही आहे. सोहम हे ध्यान देखील आहे आणि ध्यानानंतर सांभाळायचा बोध देखील आहे. ध्यान ध्यानाच्या बाजूला आणि वर्तनामध्ये देहबुद्धीवर अत्यंतिक येऊन सतत तसाच विचार करणं हे स्वामीजींना मान्य नव्हतं. त्याच्याऐवजी आपण आत्मरूप अशा बोधात राहण्याचा अभ्यास करावा असं स्वामीजी अनेक वेळेला केंद्रात सांगत असत. अहम आत्मा हे कधीची विसरू नये अशी त्यांनी पाठीच तिथं लावायला सांगितलेली होती, अजूनही आहे. या निमित्ताने मी ते सर्वांना आठवण करून देतो आहे. मी विनोबांचं एक वचन वाचलेलं होतं की विनोबा म्हणतात आत्मा हा स्वतंत्र आहे आणि त्याला आई बाप भाऊ बहीण मुलं नातवंड नसतात. आपण संसारामध्ये आई बाप बहीण भाऊ मुलं नातवंड या नात्यामध्ये अगदी लिप्त होऊन राहिलेले असतो. त्यावेळेला आपण आत्मा हे झडझडीत धडधडीत विसरलेले असतो. स्वामीजींनी आपण आत्मरूप आहोत आणि बोधामध्येच आपल्याला राहायचं आहे हे ध्यान आणि ध्यानाच्या नंतर देखील आठवणींनी स्वतःपाशी जपलेलं होतं आणि त्याचं वस्तुपाठ त्यांनी आपल्या समोर ठेवलेला होता. अगदी त्यांची नातवंड नव्हे पतवंड देखील सहज त्यांच्या खोलीत जाऊ शकत नसत आणि जर गेली तर दोन चार मिनिटातच त्यांना बाहेर न्या असं स्वामीजी सांगत असत. प्रत्येकाला त्यांच्यापाशी किती आणि केव्हा अगदी मुलं मुली जरी झाले तरी, नातवंड झाली तरी आणि पतवंड झाली तरी त्याला एक मर्यादेमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं आणि साधकांना देखील साधकांच्या एका मर्यादेमध्येच त्यांनी ठेवलेलं होतं। तरी देखील त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते या सर्वांपासून अत्यंत अलिप्त आहेत अशा बोधामध्येच ते सदैव राहिले। आणि मला असं वाटतं की सर्वांकडून त्यांनी तशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून ठेवलेली आहे। आपणही आपल्या जीवनामध्ये ते लक्षात ठेवणं आणि तसं वागणं हे गरजेचं आहे, तरच आपल्या ध्यानाचा उपयोग होईल। नाहीतर मग आपण विसरलो तर मग पुरत दुसऱ्या दिवशी ध्यान एवढीच गोष्ट शिल्लक राहील, बोधाचा अभ्यास ही गोष्ट आपल्या जीवनात मग राहणार नाही। याचा अर्थ त्यांना आपल्या मुलांबद्दल, मुलींबद्दल, नातवंडांबद्दल, पतवंडांबद्दल उचित आदर नव्हता किंवा प्रेम नव्हतं असं मात्र मुळीच नाही, पण ते कसे अलिप्त होते हे आपण सर्वांनी पाहिलं। आणि आपल्या आपल्या पातळीवर मनानी आपण आपल्या देहापासून देखील आणि देह संबंधितांपासून देखील अलिप्ततेचा अभ्यास करावा आणि ही शिकवण विशेष करून तरुण वयापासूनच दिली पाहिजे असं स्वामीजी सांगत शिकवत असत। त्यामुळेच साधनेच्या आणि कार्याच्या आड त्यांनी कशालाच येऊ दिलं नाही। एकदा असं झालं की स्वामीजींच्या घरी आम्ही ध्यानाला रविवारी जात असू, माझी वेळ संपली, सरला त्यांना ताप होता, पलीकडच्या खोलीमध्ये त्यांच्या खोकण्याचाही आवाज येत होता आणि आम्ही गेलो तर स्वामीजी प्रथमच आम्हाला 6:02 या असं सांगायचे। आम्ही गेलो तर स्वामीजी ध्यानाच्या आसनावर नव्हते, सरलाताईंचा आतून आवाज येत होता खोकण्याचा, स्वामीजी कुठे आहेत हे कळत नव्हतं। आम्ही तिथे बसलो तर आजींचा आवाज येत होता की झाला का रे गरम चहा, सरलाताईंच्या आईंना स्वामीजी चहा गरम करून देत होते, ते गॅसपाशी होते। स्वामीजींनी चहा गरम करून कपामध्ये ओतून कप बशी सरलाताईंच्या आईंना आणून दिली आजींना आणि त्यांना म्हणाले की घे। त्यांनी तो चहा पाहिला आणि म्हणाले की अरे अजून गरम करून आण। स्वामीजींना ध्यानाची तशी घाई झालेली होती, स्वामीजी त्यांना म्हणाले की अजून किती गरम पिशील असं त्यांना म्हणाले। सरलाताई घाईघाईने उठायला लागल्या, थांबा तुम्ही जा बघू ध्यानाला मी गरम करून देते। आणि हे आम्ही केवळ बाहेर ध्यानाच्या खोलीत बसून ऐकत होतो, भागेश्वर निवास मधली गोष्ट आहे। स्वामीजींनी परत तो चहा गरम करून त्यांना आणून दिला पण त्याही वेळेला त्यांना लवकरात लवकर आजींना चहा देऊन ध्यानाला बसायचं होतं। आजी देखील आपल्या आपण उठू शकत नव्हत्या, सरलाताही आजारी होत्या, पण स्वामीजींचा 1.5 तासाचा ध्यानाचा नियम चुकला नाही असं मला सांगायचं आहे। नियमित ध्यान, नियमित केंद्रामध्ये उपस्थिती, नियमित श्रवणाला उपस्थित राहणं एवढी अपेक्षा त्यांनी आमच्या युवकांकडून ठेवली, अजूनही मी हीच अपेक्षा युवकांकडून ठेवतो। या केवळ अपेक्षेपेक्षा स्वामीजी आग्रही होते असं देखील मी म्हणू शकेन। मला देखील आग्रही राहावंसं वाटतं, पण आताच्या काळामध्ये मला जेव्हा समजतं की आताच्या ट्रॅफिकमुळं तेव्हाचं पुणे होतं, ते 6:30 सुटलेली मुलं कामावरून घरी यायला 7:30-8 होतात, ती केंद्रात येऊ शकत नाहीत, पण शनिवार आणि रविवार युवकांनी केंद्र भरून जातं आता देखील आपलं, आणि ते पाहून मला फार समाधान वाटतं। ध्यान ही देहातीत वस्तू अनुभवण्याची कला, केंद्र हे गुरु कार्यातला सहभाग आणि साधक विश्वामध्ये रमण केंद्रामुळे शक्य होतं. आपण असे काम वाण्या घरी गुळ असं स्वामीजी डॉक्टर मृदुला पाटलांना म्हणाले. बाकी तिथं आहे त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही, केंद्रात यावं असं म्हणत असत. तसं श्रवणामुळे मनावर असणारी सगळी जळमट दूर होतात असा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. स्वामीजींनी विचारावर आणि बोधावर प्रेम करायला शिकवलं. साधू हे शरीराचे बनलेले नसतात तर त्यांच्या विचाराचे आणि बोधाचेच बनलेले असतात. साधू वस्तू होऊन ठेला असं समर्थ म्हणतात. त्यामुळे साधूंकडे पाहून आपणही आपल्या देहाची आसक्ती सोडावी. बोधानी आपणही साधूंचं जीवन पाहून घडावं आणि संतांचं शरीर हे महत्वाचं असतंच. त्याच्यातून बोध आणि प्रेम दोन्ही पाझरत असतात. त्यामुळं बोधाचा आणि प्रेमाचा सतत होणारा वर्षाव हा संतांच्या सहवासामध्ये आपण स्वीकारत राहावा, घेत राहावा. जेवढे तुषार आपल्या अंगावर येतील तेवढं आपलं जीवन पुनीत झाल्याखेरीज राहणार नाही. स्वामीजी आणि युवक या परिसंवादामध्ये स्वामीजी युवकांना कसे शिकवत होते आणि स्वामीजींची युवकांना काय कशा प्रकारची अप्रत्यक्ष आणि कधी प्रत्यक्ष अशी शिकवण होती त्याच्या आठवणी जागवण्याचं मी ठरवलं. त्या प्रकारे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. हरिओम तत्सत. हरिओम.
आपल्या आजच्या या कार्यक्रमाची सांगता स्वामी मकरंदनाथ यांनी रचलेल्या एका सुमधुर काव्याने होणार आहे. या काव्याचं गायन करणार आहेत सद्भक्त आनंद कुलकर्णी आणि प्रणव भवाळकर. त्यापूर्वी काही निवेदनं करते. हे प्रेमस्वरूप गुरुवर हा स्वामी माधवनाथांवरील चरित्रग्रंथ 9 जुलै 2017 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रकाशित होणार आहे. त्या ग्रंथाची मूळ किंमत 350 रुपये आहे. मात्र सवलतीच्या दरात आपण त्याचं अॅडव्हान्स बुकिंग ₹300 मध्ये करू शकतो. ज्यांचं हे बुकिंग राहिलं असेल त्यांनी ग्रंथ विक्री केंद्राजवळ ते करावं. स्वामीजींची ग्रंथसंपदा CD आणि फोटो ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी त्यांचा जरूर लाभ घ्यावा. उद्या सकाळी 6:30 ते 9 या वेळात ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे. तसंच संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळात पूजनीय स्वामी माधवनाथ रचित अभंगांचं गायन होणार आहे. या दोनही कार्यक्रमांसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. गुरुपरिजनाच्या सेवेसाठी ज्या कार्यकर्त्यांनी नावं दिली होती त्यांनी आपल्या सेवेचा दिवस असलेल्या चिठ्ठ्या सद्भक्त रमेश गोखले यांच्याकडून घेऊन जाव्यात. ते ग्रंथ विक्री केंद्राजवळ आहेत. सर्व साधकांनी पूजनीय स्वामीजींना आज मनोमन नमस्कार करावा.
अंगीकार केला आपण माझा जेव्हा, अंगीकार केला आपण माझा जेव्हा, संसार शृंखला गळून गेला तेव्हा, तव महिमा पुरता नभता मजला ठावा, परी प्रथम दर्शने कर्षण घडले जीवा, तव प्रेम स्पंदने भरुनी गेलो जे भा संसार श्रृंखला गरमी गेला ते भा तव ध्यान कर्मता पचनी नाही पड़ली तव ज्ञान भक्ति ची खोली नाही कली पण भाव रज्जुची आली प्रचिती जेव्हा संसार श्रृंखला गळून गेला तेव्हा जरी व्याघ्र सिंहते भयप्रद सर्वालोका तरी पिले तया प्रति बागळती निशंका हे वर्म उमगले समीप तुमचा जेव्हा संसार श्रृंखला गळनी गेला तेव्हा
तव प्रेमळ बोधे जीवन गंधित झाले वरी कृपा प्रसादे सेवुने मंडित झाले मम जीव भंग हा शिव रूप झाला जेव्हा
संसार श्रृंखला गळून गेला तेव्हा तव नेत्र निरांजनी प्रेम प्रभाती भरली ज्ञान देवी खेळे त्याच प्रकाशी गमली मधुकर मकरंदा दिला माधवे जेव्हा मधुकर मकरंदा दिला माधवे जेव्हा संसार श्रृंखला गळून गेला तेव्हा अंगीकार केला आपण माझा जेव्हा अंगीकार केला आपण माझा जेव्हा संसार श्रृंखला गळून गेला तेव्हा संसार श्रृंखला गळून गेला तेव्हा संसार श्रृंखला गळून गेला तेव्हा
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।